चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाच्या सुक्या पानांपासून तयार करा कंपोस्ट खत। ऊस शेतकरी संस्था उत्तराखंड काशीपूर यांच्या वतीनं खानापूरच्या मदारपूर गावात एक दिवसीय कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मेळाव्यात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना ऊसाची सेंद्रिय शेती करण्याबरोबर शेतात उन्नत प्रजाती, आधुनिक आणि नवे तांत्रिक प्रयोग करण्याचा सल्ला दिला। हरिद्वारचे ऊस निरीक्षक बी के चौधरी यांनी मेळाव्याची सुरुवात केली। त्यांनी ऊस विभागाच्या योजनांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरणही केलं। ऊस शेतकरी संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ रजनीश सिंह यांनी ऊसाच्या छोट्या रोपांच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। त्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जाती आणि त्यांच्यावर होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव यांची माहिती दिली। त्यांनी ऊसाची पानं जाळणं हे हानिकारक असल्याचं सांगितलं, तसंच पानं जाळण्याऐवजी त्यांचा वापर कंपोस्ट खतासाठी केला जाऊ शकतो असं सांगितलं। वरिष्ठ वैज्ञानिक डॉ IPS मलिक म्हणाले, शेतकरी जर नव्या ट्रंच पद्धतीनं ऊसाची लागवड करतील तर प्रति हेक्टर सरासरीपेक्षा अधिक पीक येईल। त्यांनी ऊसाची लागवड नेहमी वेळेतच केली जावी असा सल्लाही दिला। साखर कारखान्याचे प्रतिनिधी राहुल कुमार यांनी कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयींबाबत सांगितलं। मेळाव्यात जयकुमार, अनुराग, शुभम, रामदेव, संजीव कुमार, पालसिंह, जगबीर सिंह, विकास कुमार, राकेश कुमार, जयकरण, कुलविंदर सिंह, सोमबीर, सत्वीर, कर्णसिंह, सतीश कुमार, गजेसिंह, ईश्वरपाल, जोगिंदर, मांगेराम आदी उपस्थित होते।